विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये बिकानेर इथून दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या 18 राज्यांमधल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं. यात पुणे विभागातील केडगाव आणि लोणंदसह महाराष्ट्रातल्या 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातील रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि रेल्वे स्थानकं आधुनिक करण्यात येत असून सरकार एकाच वेळी देशातल्या 1300 रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरूप देत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारं राज्य असून 15,70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनानं आणली आहे असं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात चाकण इथं केलं. चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. चाकण इथल्या उद्योगांच्या समस्यांबाबत सर्व संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग संघटनांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. मोठ्या उद्योगांबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे असं सामंत म्हणाले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामंत यांनी उद्योग प्रतिनिधींच्या वीज, पाणी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आदी बाबतच्या समस्या जाणून घेतल्या. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 31 मे रोजी सध्याचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त होत असल्यानं ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवलकिशोर राम यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं गेल्या महिन्यापासून कागदविरहित प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. महानगरपालिकेत दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीमध्ये 1 एप्रिलपासून 31,000 जास्त कागदपत्रं आणि 3,716 फाईल्सचं डिजिटलायझेशन पूर्ण झालं आहे. याशिवाय सॅप प्रणाली आणि विविध नागरी तसंच प्रशासकीय एप्लिकेशनच्या वापरामुळे महानगरपालिकेचं कामकाज अधिकच वेगवान झालं आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि ठेकेदारांची देयकं काढण्यासाठी आता सॅप प्रणालीचा वापर केला जात आहे. विवाह नोंदणी, क्रीडा मैदानं आणि सभागृह नोंदणी यांसारख्या नागरी सेवा देखील आता डिजिटल झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुरू केलेलं सावली हे बेघर निवारा केंद्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने नुकत्याच केलेल्या निरीक्षणानंतर राज्यातील सर्वोत्कृष्ट 5 निवारा केंद्रांची निवड केली असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सावली बेघर निवारा केंद्र प्रथम क्रमांकावर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत 2019 152 बेघर आढळून आले. त्यानंतर ऑक्टोबर 2020 सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आलं. पिंपरीतील भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर 19,086 चौरस फूट जागेवर हे केंद्र उभारण्यात आलं असून याची निवास क्षमता 111 आहे. या केंद्रामध्ये स्वच्छता, आरोग्य तसंच सुरक्षा या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला असून अन्य विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्यानं महापालिकेनं पुनावळे येथील वनविभागाच्या जागेवर 2008 टाकलेले कचरा डेपोचे आरक्षण स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधामुळे रद्द केलं आहे. या जागी व्यावसायिक गाळे, सुविधा केंद्र उभारण्याचं आरक्षण नवीन विकास आराखड्यात टाकण्यात आलं आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानंतर आता काही जिल्हा आणि महापालिका हद्दीत चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या निदानासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रात रक्त नमुने मोफत तपासले जातात. डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करून स्वच्छ करावीत असं आवाहन आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांनी केलं आहे. पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीनं रमेश दामले स्मृती जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघानं 1,171 गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. हार्मनी एक्वेटिक क्लबनं दुसरा तर चॅम्पियन्स एक्वेटिक क्लबनं तिसरा क्रमांक मिळवला. यंदाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नवीन 32 विक्रमांची नोंद करण्यात आली. शुभम धायगुडे, सलील भागवत, युवराज तिडके, निमिष कर्डे, निधीश सोनवणे यांनी नवे विक्रम प्रस्थापित केले. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आजही दुपारनंतर पावसाला सुरुवात सुरुवात झाली आहे. गेले दोन दिवस शहरात संध्याकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे. उद्याही दिवसभर ढगाळ हवामान असेल आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.